नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. भारतीय समुदायाच्या जगभरातल्या उत्तम कामगिरीचा देशाला अभिमान, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा समारोप. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आतापर्यंत 535 कोटीहून अधिकची मदत वितरित. वस्तू आणि सेवा कर संरचनेत सुधारणा करण्याची काँग्रेस नेते सचिन पायलट यांची मागणी. 3 ते 15 फेब्रुवारी दरम्यान राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये निक्षय शिबिरांचं आयोजन. आणि कन्या भ्रूण हत्येच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी पुढे यावं, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. आता सविस्तर बातम्या. भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. ओडिशात भुवनेश्वर इथं 18व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
साल 1947 में भारत को आजादी मिली और उसमें एक बड़ा रोल हमारे डायस्पोरा का भी रहा है. उन्होंने विदेशों में रहकर भारत की आजादी के लिए कंट्रीब्यूट किया. अब हमारे सामने 2047 का टारगेट है. हमें भारत को विकसित देश, एक डेवलप्ड नेशन बनाना है. आप आज भी भारत की ग्रोथ में शानदार कंट्रीब्यूशन कर रहे हैं और विकसित भारत की जर्नी को और ताकत दे सकते. आपका हर प्रयास भारत को मजबूत करेगा.
दरम्यान प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे. परदेशस्थ भारतीयांचं विकसित भारतासाठी योगदान ही यंदाच्या या 3 दिवसीय संमेलनाची संकल्पना आहे. राज्यातल्या 423 शहरांमधल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी सर्व अत्यावश्यक आणि दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून सर्वांगीण विकासाचं उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येत्या 100 दिवसात करण्याची कामं आणि आराखड्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी काल विविध विभागांच्या बैठका घेतल्या, त्यावेळी ते बोलत होते. औद्योगिक विकास महामंडळाकडच्या जागांच्या वाटपाची प्रक्रिया येत्या 100 दिवसात पूर्ण करावी, तसंच उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्यासंदर्भात तातडीनं आराखडा तयार करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्याविरोधात पक्ष वगैरे न पाहता कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणातल्या दोषींवर कडक कारवाईची भूमिका घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आज एसआयटीची चौकशी चालू आहे, आज सीआयडीची चौकशी चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता कुणाची गय करण्याचं कारण नाही.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं राज्य शासनानं 5,30,045 शेतकऱ्यांना 565,65,74,000 रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या 1,68,089 शेतकऱ्यांना 178,65,00,000 रुपये, परभणी जिल्ह्यातल्या 1,12,648 शेतकऱ्यांना 121,64,00,000, बीड जिल्ह्यातल्या 39,093 शेतकऱ्यांना 30,22,00,000, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 3,619 शेतकऱ्यांना 3,23,00,000, हिंगोली जिल्ह्यातल्या 2,408 शेतकऱ्यांना 1,63,00,000, नांदेड जिल्ह्यातल्या 1,886 शेतकऱ्यांना 1,58,00,000, जालना जिल्ह्यातल्या 1,590 शेतकऱ्यांना 1,57,00,000, तर धाराशिव जिल्ह्यातल्या 342 शेतकऱ्यांना 32,50,000 रुपये वितरित करण्यात आले आहेत. वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या कर संरचनेत सुधारणा करण्याची मागणी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. बेरोजगारी, महागाई आदी मुद्द्यांवरून टीका करत केंद्र सरकारनं येत्या अर्थसंकल्पात जीएसटीमध्ये बदल करत GST 2 लागू करावा असं पायलट यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
अब समय आ गया है कि सरकार को GST 2.0 लाना चाहिए. हमारी मांग है केंद्र सरकार से, वित्त मंत्री महोदया से, क्योंकि अब 2-3 हफ्तों के अंदर बजट पेश होगा. हम लोग चाहते हैं कि इसको रैशनलाइज किया जाए और अगर कोई ऐसा प्रैक्टिकल ये सरकार प्रपोजल लेकर आती है उसका समर्थन करने को तैयार है.
महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्या विधान परिषदेत राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीच्या शिफारशीची यादी शिंदे सरकारनं मागे घेतली होती. याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूरचे नेते सुनील मोदी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका मोदी यांनी व्यक्त केली. येत्या 3 ते 15 फेब्रुवारी दरम्यान राज्यातल्या सर्व कारागृहांमध्ये निक्षय शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशभरात सुरू असलेल्या क्षयरोग निर्मूलन अभियानासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून सर्व कारागृह तसंच सुधारगृहांमध्ये 100 दिवसांच्या या अभियानाचं आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या अभियानांतर्गत काल नांदेड इथं क्ष किरण यंत्र वाहनाचं मनपा आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते लोकार्पण झालं, तर लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहाराचं वितरण करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गर्भलिंग चाचण्या आणि त्यानंतर होणाऱ्या कन्या भ्रूण हत्येस आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. जिल्ह्यात फिरत्या वाहनांमध्ये गर्भलिंग निदान चाचण्या करणाऱ्या अनधिकृत व्यक्ती वावरत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं असून त्याबाबत कडक उपाययोजना करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांना यासंबंधी काही माहिती मिळाली तर 1800-233-4475 या निशुल्क क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाणार असून संबंधितांना पारितोषिक दिलं जाणार असल्याचं स्वामी यांनी सांगितलं. ते म्हणाले,
गर्भलिंग तपासणी ही जी कायद्यान्वये बंदी घातलेली आहे अशा प्रकारची तपासणी केल्याचं निदर्शनास आल्यास शिक्षा होऊ शकते. मी समस्त नागरिकांना विनम्र आवाहन करतो की आपणाला जर अशा पद्धतीने कोणत्या ठिकाणी गर्भलिंग तपासणी होत असल्याचं निदर्शनास आल्यास टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा किंवा जिल्ह्यातील प्रशासनातील कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण याबद्दलची माहिती दिली तर आपलं नाव गोपनीय राखलं जाईल आणि त्यात घटनेची सत्यता पडताळल्यानंतर आपल्याला रोख स्वरूपामध्ये इनाम सुद्धा दिला जाईल.
लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर चिकलठाण्याच्या वतीनं पद्मश्री डॉ शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराला आजपासून प्रारंभ होत आहे. महात्मा गांधी मिशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या या शिबिरात आज सकाळी लॉयन्स नेत्र रुग्णालयात रुग्ण नोंदणी आणि तपासणी होईल, तर उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत MGM रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर खर्च सादर न करणाऱ्या 1045 जणांना 5 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी याबाबतचे आदेश जारी केले. 2021 मध्ये 563 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा ताळेबंद सादर न केल्यानं ही कारवाई करण्यात आली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत परभणी जिल्ह्यात 3 प्रकल्प मंजूर असून प्रत्येक प्रकल्पात 2 असे एकूण 6 गावांची निवड करण्यात आली आहे. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी ही माहिती दिली. यामध्ये गंगाखेड तालुक्यातल्या पडेगाव, बनपिंपळा, बेलवाडी आणि घटांग्रा तसंच जिंतूर तालुक्यातल्या सावंगी म्हाळसा आणि माणकेश्वर या गावांचा समावेश आहे. धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीपोटी 25% अग्रिम विम्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हा हक्काचा 25% अग्रिम विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या महिनाभरात शेतकरी बांधवांच्या खात्यात सुमारे 250 कोटी रुपये जमा होतील, असं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. शाकंभरी नवरात्र महोत्सवात काल तुळजाभवानी देवीची विशेष मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. या संदर्भातल्या आख्यायिकेनुसार तुळजाभवानी मातेनं दैत्याचा वध केल्यानंतर श्रीकृष्णानं आपली मुरली देवीस अर्पण केली त्याची आठवण म्हणून ही मुरली अलंकार महापूजा मांडली जाते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीय समुदायाच्या जगभरातल्या उत्तम कामगिरीचा देशाला अभिमान, पंतप्रधानांचं प्रतिपादन. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आज प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा समारोप. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आतापर्यंत 535 कोटीहून अधिकची मदत वितरित. आणि कन्या भ्रूण हत्येच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी पुढे यावं, छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.